नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाची शपथ दिली. उपराष्ट्रपतींनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मिझोराम आणि मणिपूरमध्ये अनेक विकास योजनांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतील. त्यानंतर ते सलग 2 दिवस आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर असतील. एनपीसीआयनं व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या यूपीआय व्यवहारांसाठी रकमेची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. येत्या 15 तारखेपासून हा बदल लागू होईल. यंदाच्या जून ते ऑगस्ट दरम्यान अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 73.54 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासंदर्भातला शासनादेश सरकारनं आज जारी केला. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट हस्तांतरित केली जाणार आहे. छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले. घटनास्थळावरून 1 रायफल आणि स्फोटकही जप्त करण्यात आली असून शोधमोहीम अजूनही सुरू आहे. दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू करण्यात आली. पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक कसून तपासणी करत आहे. अद्याप काहीही संशयास्पद सापडलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबईत परळ ते प्रभादेवी हा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल आज मध्यरात्रीपासून बंद ठेवला जाणार असून या मार्गानं होणारी वाहतूक दुसरीकडून वळवली जाणार आहे. स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे हे काम अनेक दिवस रखडलं होतं. नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यातल्या ताहाराबाद मुल्हेर मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या अपघातात 3 मजूर ठार झाले असून अन्य 10 जण गंभीर जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.